विविध भारती पुणे. प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धसदृश स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून सुसज्ज राहण्याच्या उद्देशानं केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना उद्या म्हणजे 7 मे रोजी मॉकड्रील म्हणजेच युद्ध सज्जता सराव करण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातल्या 244 नागरी संरक्षण प्रभागांमध्ये हा सराव होणार असून महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये निवडक ठिकाणी हा सराव होईल. हवाई हल्ल्याच्या वेळी वाजवला जाणारा सायरन या सरावादरम्यान वाजवला जाईल. हल्ला झाल्यास कोणत्या हालचाली करायच्या याविषयी नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं तसंच धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा, नियंत्रण कक्ष इत्यादींची सज्जता तपासून पाहणे हा या सरावाचा भाग आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी सुमारे 681 कोटी रुपयांच्या निधीला यावेळी मंजुरी देण्यात आली. अहिल्यानगरमध्ये मुली आणि महिलांसाठी नवीन ITI सुरू करणं, अष्टविनायक गणपती मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी आणि श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश 2025 जारी करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीदरम्यान टपाल खात्याच्या पुणे विभागाचे संचालक अभिजित बनसोडे यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट पाकिटाचं लोकार्पण करण्यात आलं. ही पाकिट असलेला पहिला अल्बम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसंच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाला नव्याने 10 बस मिळाल्या आहेत. आतापर्यंत पुणे विभागाला 50 नव्या बस मिळाल्या. त्या स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर, दौंड या 4 विभागाला देण्यात आल्या होत्या. आता नव्याने आलेल्या 10 बस नारायणगाव आगारला देण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील विविध भागातील अतिक्रमणांवर कारवाई करून त्याचा सविस्तर अहवाल अतिक्रमण विभागाने दररोज सादर करावा असे आदेश पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणांबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारी आल्या होत्या, त्यावर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेच्या वतीनं नागरिकांना देण्यात आलेल्या मिळकत कराच्या देयकांवर 40% सवलत मिळाली आहे की नाही याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. बिलांवर सवलतीचा उल्लेख करावा अशी मागणी वारंवार महापालिकेकडे करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीनं पुढील महिन्यात होणाऱ्या 7व्या विश्वबंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार यांची तर स्वागताध्यक्षपदी विश्वबंधुता मूल्य संवर्धन समितीच्या अध्यक्षा भारती जाधव यांची निवड करण्यात आली आहे. विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. लोणावळा शहरात पावसाळ्यात नागरिक पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, पावसाळापूर्व कामाला गती द्यावी, नाले सफाई पूर्ण करावी, वाहनतळ विकसित करावे, भूशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला गती द्यावी अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत बारणे यांनी या सूचना दिल्या. महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं पुण्यात खुल्या गटाच्या मुलं आणि मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये पुण्याचा कविश भट्टड, निशवंत रामकुमार आणि नागपूरचा निहांश खोडे हे 5 गुणांसह आघाडीवर आहेत, तर मुलींच्या गटात पुण्याची रितिका नंदी 4 गुणांसह आघाडीवर आहे. राज्यभरातील 350 बुद्धिबळपटू यात सहभागी झाले आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत आज सकाळचं सत्र महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडे यानं गाजवलं. त्यानं ट्रॅक सायकलिंग क्रीडा प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. मूळचा कोल्हापूरचा असलेला सिद्धेश गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात सराव करत आहे. दुसरीकडे मुलांच्या मल्लखांब सांघिक गटात महाराष्ट्रानं सलग 7व्या वर्षी रौप्यपदक पटकावलं आहे. पुण्याच्या आयुष काळंगे, निशांत लोखंडे, ओम गाढवे, आर्यन आबोडकर यांच्या संघाने सांघिक मल्लखांबाच्या 3 प्रकारात चमकदार खेळाचं प्रदर्शन घडवलं. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.3 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या कमाल तापमानात आणखी थोडी घट होण्याची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.